नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पीएम स्वनिधी योजनेचं पुनर्गठन करून योजनेला 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. जागतिक बाजारपेठेत अव्वल राहण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठा आरक्षणाबाबत सरकारसोबत चर्चेला मनोज जरांगे पाटील यांची सशर्त संमती. आणि 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहात प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. पीएम स्वनिधी योजनेचं पुनर्गठन करून या योजनेला 31 मार्च 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50 लाख नवीन लाभार्थ्यांसह 1 कोटी 15 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. पुनर्गठित योजनेअंतर्गत पहिला हप्ता 10,000 रुपयांवरून 15,000 रुपये तर दुसरा हप्ता 20,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आला आहे. तिसरा 50,000 रुपयांचा हप्ता कायम ठेवण्यात आला आहे. योजनेची व्याप्ती टप्प्याटप्प्यानं वाढवली जाणार असून या लाभार्थ्यांमध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1,600 रुपये कॅशबॅक रोख परतावा प्रोत्साहन देण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 बोली लावण्याबाबत केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. ही बोली मंजूर झाल्यास गुजरात राज्य सरकारला आवश्यक अनुदान देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरनं दिलेल्या समाधानाला ऑपरेशन महादेवनं आत्मविश्वासाची जोड दिली असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ऑपरेशन महादेव यशस्वी करण्यात मोलाचं योगदान दिलेले सैन्यदल, जम्मू काश्मीर पोलीस तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलातल्या सैनिकांचा आज शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. भारतीय नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्यास काय परिणाम होतात हे ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांना दाखवून दिल्याचं शहा यांनी नमूद केलं. छत्तीसगड राज्याचा सीमावर्ती भाग असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपरची गावानजीकच्या जंगलात आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये 1 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. जागतिक बाजारपेठेतल्या स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी तसंच वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता ज्या ज्या सुधारणा आवश्यक आहेत त्या करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले,
वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता, वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे. 100 रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे, लॉजिस्टिकची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, आपले ज्या उत्पादन आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे, याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते आम्ही करणार.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराठी इथून मुंबईकडे रवाना झाला. या मोर्चात मराठवाड्यातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी जरांगे पाटील यांनी दाखवली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला दूरध्वनीवरून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं सांगत ही चर्चा सर्वांसमोर करण्याची अट जरांगे यांनी ठेवली. मुंबईत आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी घेण्याच्या न्यायालयाच्या सूचनेचं पालन करू असं सांगत हे आंदोलन शांततेत होईल असंही जरांगे पाटील यांनी आश्वस्त केलं. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा येत्या 8 सप्टेंबरपर्यंत पाळला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोळकर यांनी ही माहिती दिली. या पंधरवड्यात आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृतीपर माहिती अभियान चालवलं जात आहे. गणेशोत्सवाला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. घरोघरी सकाळच्या सुमारास गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना झाली. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल ताशांच्या निनादात मिरवणुका काढून गणरायांची मंडपात स्थापना केली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवनात गणरायाची प्रतिष्ठापना करून देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. राजभवनात स्थापन करण्यात आलेली ही गणेश मूर्ती शाडू मातीची असून ती नाशिक इथल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी साकारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना केली. राज्यभरच्या संकटांचं निवारण करण्याची प्रार्थना आपण गणरायाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे, ते आपले विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरवत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो.
छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत श्री संस्थान गणपती मंदिरात गणरायाची स्थापना करून गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. पेठ अमरापूर गल्लीत कोरले पवार कुटुंबियांनी हातानं तयार केलेल्या मातीच्या मूर्ती घरोघरी विराजमान होतात. गेल्या 100 अधिक वर्षांपासून जोपासल्या जात असलेल्या या परंपरेबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
या मूर्तीला देगलूर येथील बहुतांश कुटुंबियांची मागणी आहे. परंपरागत पद्धतीनं मातीनं बनविलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती घरोघरी विराजमान केल्या जातात. यासाठी कुंभार कुटुंबियांना आपल्या घरातील लाकडी पाट आणून दिला जातो. त्या लाकडी पाटावरच श्री गणेशाची सुबक आकर्षक मूर्ती तयार करून त्या कुटुंबियांना परत दिली जाते. ही मूर्ती घरी नेऊन तिची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते. या कुंभार कुटुंबियांकडून तयार करण्यात आलेल्या श्री मूर्तींना विशेष मानाचं स्थान आहे. देगलूरच्या अनेक कुटुंबियांनी ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनुराग पोवळे, नांदेड.
बीड जिल्ह्यात यंदा 1762 सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाची स्थापना होत आहे. गेल्या वर्षी 288 गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली होती. यंदा या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायाचं मोठ्या जल्लोषात आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. गणेश मूर्ती घेण्यासाठी लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यंदा चांगला पाऊस झाल्यानं नागरिकांमध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्यात भर पावसात गणेशाचं उत्साहात स्वागत झालं. आज सकाळपासूनच सर्वसामान्य नागरिकांसह सार्वजनिक मंडळांची गणपती मूर्ती नेण्यासाठी लगबग सुरू होती. नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या चिंतामणी गणपतीची हिंगोली शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीनं रील स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, गडकिल्ले, संस्कृती, ऑपरेशन सिंदूर या संकल्पनांवर 30 सेकंद ते 60 सेकंदांपर्यंत रील पाठवणं अपेक्षित आहे. या स्पर्धेसाठी 1,75,000 तसंच 50,000 रुपयांचं अनुक्रमे पहिलं, दुसरं आणि तिसरं तर 25,000 रुपयांचं उत्तेजनार्थ पारितोषिक दिलं जाणार आहे. याशिवाय महसूल स्तरावरही पारितोषिकं दिली जातील. सहभागासाठी filmcitymumbai.org या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. उत्सव काळात स्वच्छता आणि अन्न सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचं आवाहन अन्न औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद तयार करताना तसंच वितरित करताना स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावं असं अन्न आणि औषध प्रशासन विभागीय सहआयुक्त दवी पाटील यांनी म्हटलं आहे. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे पहिले अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले. यंदाच्या या पहिल्या पुरस्कारांसाठी डॉ आनंद चव्हाण, संतोष खेंडे, श्रीकांत शिटे, अजित संगवे आणि शरण बसवेश्वर वांगी यांची निवड केल्याचं कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी सांगितलं. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि अहिल्यादेवींची प्रतिमा असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात हे पुरस्कार प्रदान केले जातील. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या आणि परवा छत्रपती संभाजीनगर इथं एमजीएम विद्यापीठात आंतरशालेय तसंच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये जलतरण, बुद्धिबळ तसंच नेमबाजी स्पर्धेचा समावेश आहे. हवामान. मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांसाठी पुढील 3 दिवस हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यासाठी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तर नांदेड जिल्ह्यासाठी आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पीएम स्वनिधी योजनेचं पुनर्गठन करून योजनेला 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षणाबाबत सरकारसोबत चर्चेला मनोज जरांगे पाटील यांची सशर्त संमती आणि गणेशोत्सवाला प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.